Thank you. अवधान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरकृते नमः। नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वत देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशात देश हारिणे श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीमसदि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम
ભગવાન વાસુદેવાલા વાસુદેવાન નામ નમસ્કાર જગન્નાથારા નમસ્કાર બલરામારા નમસ્કાર કારણ એ દોગે વાસુદેવાય જગન્નાથ અને બલરામ એ કોણ આયા વાસુદેવ વસુદેવાચા પુત્ર કે વસુદેવાંચે પુત્ર વાસુદેવ ભગવંતાચ એક નામ વાસુદેવ કા વાસુદેવ નામ વસુદેવાચા પુત્ર મણોન ભગવંતાચ નામ વાસુદેવ કે વસુદેવાંચા સાતવા પુત્ર બલરામ અને આઠવે પુત્ર શ્રી કૃષ્ણ અને નવી પુત્રી સુભદ્રા अशा प्रकारे हे तिन्ही भावंड दोन बंधू दोघेही वासुदेव आणि सुभद्रा यांना आमचा नमस्कार आपला नमस्कार आपण तयार आहात नमस्कार करायला बारंबार प्रणाम है बारंबार फक्त एकदाच नव्हे तर बारंबार आपण म्हणतो साष्टांग कोटी दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम कसा किंवा किती वेळा साष्टांग कोटी 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 वेळा म्हणजे नेहमीच नेहमीच प्रणामच प्रणाम भगवंताच्या चरण कमळी भगवंत सुंदर रूप आहे की नाही भगवंत सुंदर रूप आहे त्याशिवाय आज आपणाला आणखी एक उत्सव बोनस म्हणतात बोनस भेटला आणखी एक भगवंत गौरनिथाय जे हात वरती उभे करून होते ना उभे होते गौरनिथाय की ते दोघेही वासुदेव आहेत ते दोघेही कृष्ण बलराम आहेत दोघे ना एक कृष्ण आहेत एक बलराम आहेत कृष्ण बलराम ज्यांची रथयात्रा जगन्नाथ जगन्नाथ म्हणजे कृष्ण बर का जगन्नाथ म्हणजे कृष्ण डोळे झाकून आपण म्हणू शकतोय समजू शकतोय जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण जगन्नाथाने बलरामाने सुभद्रेनं एके वेळी असं रूप धारण केलं काही क्षणासाठी काही थोड्या वेळेसाठी अद्भुत असं रूप प्रेमाची मूर्ती भगवंताचं भक्तावरती जे प्रेम आहे कोणाचं भगवंताचं कोणावरती प्रेम भक्तावरती आणि आपण कोण आहात भक्त आहात म्हणजे आपल्यावरती भगवंताचं फार प्रेम तेव्हा एके वेळी ज्यावेळी कृष्ण बलराम सुभद्रा आपल्या भक्तांचं स्मरण करत होते त्यावेळी भगवंताची अशी स्थिती झाली त्यांच्या रूपामध्ये असं एक अद्भुत दिव्य विकार उत्पन्न झाला विकार घडला आणि त्याचा परिणाम माते मुरलीधर कृष्ण हा तेव्हा जगन्नाथाचे हात फक्त असेच आहेत असे नाही आणि मुरली नाही पायाचा तर पत्ताच नाही डोळे मोठेच्या मोठे असे आश्चर्य वाटलं भगवंतांना भगवान ज्यावेळी ऐकत होते आपल्या भक्तांच्या कथा काही व्यथा काही अडी अडचणी मुख्य अडचण तर अशी होती की भगवंत भक्तांच्या पासून दूर दूर गेलेले होते भक्त वृंदावन मध्ये भगवंत पोहोचले द्वारकेमध्ये आत्ताच आत्ता येतो म्हणून गेले ते गेले ते गेलेच सर्व वृंदावनवासी आठवण करत होते जगणं कठीण होत होतं त्या भक्तांना भक्ता भगवंताशिवाय गोविंद विरहीन मे शून्यायितं जगत सर्वं गोविंद विरहीन मे गोविंदाशिवाय कृष्णाशिवाय जगन्नाथाशिवाय बलदेवाशिवाय पांडुरंगाशिवाय श्रीरामाशिवाय रामाशिवाय म्हणे जीवनामध्ये राम नाही जीवनात काय रामच नाही हो काय रामच नाही रामाशिवाय जीवनामध्ये रामच नाही तेव्हा अशी स्थिती झालेली होती वृंदावनच्या भक्तांची तेव्हा तेव्हा त्या मनस्थितीविषयी ऐकलं भगवंतानी त्यावेळी भगवंताचं भक्तप्रेम आणखी उमडून आलं किंवा अधिक जागृत झालं आणि भगवंताच्या रूपामध्ये एक दिव्य विकृती उत्पन्न झाली. त्यावेळी जे रूप धारण केलं काही क्षणासाठी काही वेळेसाठी तेच तर रूप जगन्नाथ स्वामी खे जगन्नाथ बलदेव सुभद्रेचं. किंवा एक तर जगन्नाथ कृष्ण आहेत, बलराम तर बलराम आहेतच. दाऊजी अनंतशेष म्हणजे दाऊजी म्हणजे मोठा भाऊ काका जसं तेव्हा दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया दाऊजी का भैया
कृष्ण कन्हैया
दाऊजी का भैया
कृष्ण कन्हैया
दाऊजी का भैया
कृष्ण कन्हैया.
तेव्हा भगवंताचं आपल्या सर्वावरती प्रेम आहे म्हणून तर भगवंत आज पाचसोऱ्याला आले आपल्या सर्वांना भेटण्यासाठी. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. तेव्हा जगन्नाथ विठ्ठल यात जगन्नाथ विठ्ठल आहेत, कारण विठ्ठल कृष्ण आहेत, कृष्ण जगन्नाथ आहेत. म्हणजे तेव्हा आज आपल्या सर्वांना भेटण्यासाठी तो विठ्ठल श्रीकृष्ण जगन्नाथ पाचसोऱ्याला आला. आणखी काय करायला पाहिजे होतं? भगवंताचं आपल्यावरती जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी साक्षात भगवान पाचसोऱ्याला आले. जिथं तिथूनच आठवण नाही केली किंवा फोन नाही केला, साक्षात भगवंत आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आपल्या सर्वांना दर्शन देण्यासाठी. आणि भगवंतालाही वाटतं आपल्या भक्तांना पहावंसं वाटतं बर का. तेव्हा आपण सर्व हा जो उत्सव आहे मी म्हणणार होतो सुरुवातीलाच आपण सर्व उपस्थित आत्म्यांचं स्वागत आहे आताही म्हणू शकतो. आता म्हटलोच की आपल्या सर्व आत्म्यांचं
स्वागत.
कोणाचं स्वागत? आत्म्यांचं स्वागत. हा उत्सव कोणासाठी आहे? आत्म्यासाठी आहे. हा उत्सव होतोय की नाही हे तुमच्या शरीराला माहिती नाही, तुमच्या नाकाला माहिती नाही. आज उत्सव होतोय. तुमच्या केसाला माहिती नाही की जगन्नाथ आज आपल्या नगरीमध्ये आले. तुमच्या पायाला काय माहिती आहे का? काहीच माहिती नाही, कारण हे शरीर जड आहे. जड म्हणजे दगड धोंड्याचं बनलंय, निर्जीव आहे. निर्जीव शरीर काय फायदा तोटा नाही. भगवान आले नाही आले काय फरक नाही पडत त्या दगड धोंड्याना, त्या दगडाच्या धोंड्याच्या किंवा मातीच्या या पाचोऱ्याच्या मातीचं बनलेलं हे शरीर परत मातीमध्ये मिसळणार ना, त्याची राख रांगोळी होणार. होणार की नाही? मी काय ज्योतिषी नाही पण असं म्हणाले भगवान, जातश ही ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म झाला तो निश्चितच मरणार. तेव्हा हा जो उत्सव आहे तो आत्म्यासाठी उत्सव, आत्म्याचा उत्सव, आत्म्यासाठी उत्सव. किंवा हा रथयात्रा उत्सव मिलनोत्सव, आत्मा आणि भगवंत परमात्मा यांचं मिलन, मिलनाचा उत्सव. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हे कीर्तन ही भगवंताचं नाव ही कुणासाठी आहे? आत्म्यासाठी आहे. कानासाठीही नाही आणि तोंडासाठीही नाही. तसा कान ऐकू शकत नाही, ऐकणारा सरते शेवटी आत्मा आहे. आत्मा आत्मा ज्यावेळी शरीरामध्ये नसतो, निघून जातो, त्यावेळी कान तर असतो की नाही? कान राहतो, पण तो कान ऐकतो का? मेलेल्या माणसाच्या कानामध्ये बोंब जर मारली तर तक्रार नाही करणार. कधी कधी मेलेल्या माणसाचे डोळे थोडे पूर्ण किंवा अर्धे उघडे असतात. हा डोळा तर आहे पण त्याला दिसतंय का? त्याला म्हटलं सांग किती मोठं आहे, सांगते का ते? डोळे आहेत पण ते पाहत नाहीत, कान आहे पण तो ऐकू शकत नाही, नाक आहे पण तो सुंघू शकत नाही, त्वचा आहे पण स्पर्शाचा ज्ञान नाही होत. कारण काय? आत्मा नाही, आत्मा नाही, आत्मा शिल्लक नाही राहिला. तेव्हा जी भगवद्गीता आहे, या जगन्नाथाने कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामक पांडवाशैव किं कुर्वत संजय, त्या ठिकाणी जो उपदेश सांगितला भगवंतानी अर्जुनाला, तसा आपल्याला सांगायचा होता, आपल्याला सांगायचा होता भगवंतांना उपदेश. पण अर्जुनाला निमित्त बनवलं, माध्यम बनवलं, आणि जो उपदेश सांगितला तो उपदेश आपल्या आपल्या प्रत्येकासाठी आहे, आपल्या एक 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 आत्म्यासाठी आहे. आणि त्या भगवद्गीतेचं एक मूळ विषय वस्तू म्हणा, सार म्हणा, हरे कृष्ण. मी शरीर नाही, मी शरीर नाही, तू आपण शरीर नाही, आपण आत्मे आहात, असा उपदेश भगवान करतायत. न जायते न म्रियते कदाचिन, आत्मा कधी जन्माला येत नाही, आत्मा कधी मरत नाही. नायम भूत्वा भविता वा न भूयः, हे नाही की आपण नव्हतो आणि आत्मा नव्हता आणि अचानक तो उत्पन्न झाला. नव्हता आणि पहिल्यांदाच तो उदयास किंवा जन्मास आला, असं नाही होत असं भगवंत म्हणतात. न हन्यते हन्यमाने शरीरे, आणि हे शरीर संपेल, शरीर नष्ट होईल, पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. आत्मा आहे नेहमीच अमर, अजर अमर. अजर म्हणजे हा कधी आजारी न पडणारा, आत्मा कधी आजारी नाही पडत आणि आत्मा कधी मरत नाही, असे आपण अमर असे आत्मे आहोत. भगवंताचे अंश, भगवंताचे दास आहोत आपण. जय जगन्नाथ स्वामी की. जसं जगन्नाथाचं रूप आहे तसं आपल्या आत्म्याचं रूप आहे, आपल्या आत्म्याचं रूप आहे, आत्म्याचा आकार आहे, आत्म्याचं रूप आहे, आत्म्याचं नाव गाव आहे सर्व. आणि आत्म्याचा भगवंताशी संबंध आहे. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. आणि त्या भगवंताची सेवा करणं हा जीवाचा धर्म. आपण जीवात्म्य आहात मी जीवात्मा आहे म्हणापण मी जीवात्मा आहे मी जीवात्मा आहे मी जीवात्मा आहे मी जीवात्मा आहे थोडा मंत्र जपायला पाहिजे मी जीवात्मा आहे मी जीवात्मा आहे मी जीवात्मा आहे एक सत्य आहे बरं का हे सत्य मी जीवात्मा आहे पण आपण काय ग्रहीत धरलंय मी शरीर आहे मी शरीर आहे मी शरीर आहे आपण ज्याला आरशामध्ये पाहतो त्यावेळी म्हणायला पाहिजे आरशामध्ये आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी म्हणायला पाहिजे तो मी नव्हेच जो आरशामध्ये ज्याला मी पाहतोय तो मी किंवा ती मी नव्हेच मी कोण आहे मी आत्मा आहे मी आत्मा आहे तेव्हा ते भगवंताचे रूप आहे भगवंताचं नाव गाव आहे काही लोक म्हणतात जे खरं नाही भगवंताचं रूप नाही भगवंत निर्गुण आहे निराकार आहे मग रथयात्रा झाली असती का निर्गुणाची रथयात्रा काढणार का तुम्ही निर्गुणाला कसा नमस्कार करणार हा निर्गुणाला कसा माल्यार्पण करणार निर्गुणाला कसं पत्रम पुष्पम फलम तो यम यो मे भक्त्या प्रयशती तदस्नामी तुम्ही खाऊ घाला म्हणे भगवान म्हणतात पत्रम पुष्पम मला खाऊ घाला नैवेद्य दाखवा मी काय करतो मी खातो भगवंत म्हणाले मी खातो भगवंताचं तोंड असेल तरच ते भगवंत खात असतील भगवंताचं तोंड आहे बोलले भगवंत श्री भगवान उवाच श्री भगवान उवाच या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृतः भगवद्गीता ती वचन आहे जी भगवंताच्या मुखारविंदातून निघाली ते भगवंताचं काय आहे मुख मुख आहे मुखमंडल आहे करकमल आहेत करकमल हस्तकमल आहेत भगवान सर्वांग सुंदर आहेत सर्वांनी म्हणा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे तर आपण सर्वांनी भगवंताला प्रार्थना करा या हरे कृष्ण जो मंत्र ही प्रार्थना आहे आपण सर्वांनी भगवंताचं ध्यान करा हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण
हरे हरे
हरे राम राम राम
हे भगवंताचं ध्यान ही आहे नामस्मरण नामाचं स्मरण नामाचं ध्यान मंत्र मेडिटेशन इंग्लिश मध्ये मंत्र मेडिटेशन मेडिटेशन ध्यान कशाचं मंत्राचं अर्थात हे ज्ञान आहे की हा महामंत्रच भगवंत आहे समजायला थोडं अवघड जात आहे जाईल पण हे सत्य आहे ही वस्तुस्थिती आहे अभिन्नत्वात नाम नामिनो भगवंताचं नावच भगवंत या भगवंताचं ध्यान करा भगवंताचं ध्यान या हरे कृष्ण महामंत्राचं जप ध्यानपूर्वक जप मनपूर्वक जप हेच ध्यान आहे आणि हा हे हा यज्ञही आहे यज्ञानाम जप यज्ञोस्मी भगवान गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये म्हणाले यज्ञामध्ये सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे राम हा यज्ञही आहे ते काम सोपं आहे. ध्यान करायचं तर हरे कृष्ण महामंत्राचं ध्यान, यज्ञ करायचं तर हे जप यज्ञ, मला संकीर्तन यज्ञही म्हटलं, संकीर्तन यज्ञ. आणि आराधना ही हीच आराधना आहे. या हरिनामाचं हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरान्यथा. या कलियुगामध्ये एकच उपाय तसा, एकच साधन, एकच मुख्य आराधना भगवंताची, ती म्हणजे त्या भगवंताच्या नावाचं स्मरण. आणि हे नाव, हा महामंत्र जगाला देण्यासाठी साक्षात भगवंत 529 वर्षापूर्वी प्रकट झाले. 529 वर्ष आणि किती दिवस, आज काय सप्तमी अष्टमी काय चाललंय, आज नवमी, व्हेरी गुड, नव, ओके, नवमी. 529 वर्ष आणि वरती 9 दिवस झाले, एवढ्या 529 वर्ष आणि 9 दिवसापूर्वी भगवान या पृथ्वीच्या पाठीवरती पुन्हा एकदा प्रगट झाले, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये. कोणत्या रूपामध्ये?
श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू.
इथे म्हणून दाखवा,
श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू,
श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, श्रीकृष्ण चैतन्य
महाप्रभू,
श्रीकृष्ण, श्रीकृष्ण सीत्र आपण परिचित आहात. श्रीकृष्ण पुढे म्हणायचं चैतन्य, श्रीकृष्ण चैतन्य म्हणा,
श्रीकृष्ण चैतन्य,
श्रीकृष्ण चैतन्य,
श्रीकृष्ण चैतन्य.
आमचे हरिदास ठाकूर, आमचे तुमचे सर्व जगाचे श्रीकृष्ण चैतन्य, हे शेवटचे शब्द त्यांच्या मुखातून निघाले आणि त्यांनी प्राण त्यागला. श्रीकृष्ण चैतन्य, ना भगवान प्राप्ती झाली नामाचार्य हरिदास ठाकूर, तसे ब्रह्माच 500 वर्षापूर्वी ब्रह्माही प्रगट झाले, ब्रह्मा प्रगट झाले, सृष्टीकर्ता ब्रह्मा प्रगट होऊन त्यांनी काय केलं?
हरिनाम
जप केला त्यांनी. ब्रह्मानी काय केला?
जप,
जप तप केला. जसे ब्रह्माही आचार्य आहेत, सृष्टीकर्ताही आहेत, आचार्य आहेत, त्यांनी येऊन जगाच्या समोर एक उदाहरण प्रस्तुत केलं, मांडलं, दाखवलं, जप केला. रात्रंदिवस हरिनामाचा ध्यासच लागला, ध्यास जीवाला ध्यास लागला त्यांच्या. रात्रंदिवस ते कीर्तन करायचे, जप करायचे. सरते शेवटी ते म्हणाले श्रीकृष्ण चैतन्य म्हणाले आणि भगवान धामी पोहोचले, भगवान त्याला प्राप्त झाले. आपण सरते शेवटी काय काय म्हणतो, कोणत्या कोणते विचार डोक्यामध्ये घोळतात, मुखातून निघतात, कशाचं स्मरण करतो, ते फार महत्त्वाचं आहे. हां, यम यम वापी स्मरण भावम त्यजंती अंते कलेवरम तम तम एव कौंतेय सदा तद्भाव भावितः. ज्या प्रकारचं स्मरण मृत्यूच्या वेळी, ज्या प्रकारचं स्मरण, त्यानुसार आपलं भविष्य. एक माणूस मरायला टेकलेला होता, आत्ता मरतो मग मरतो अशी स्थिती. सर्व त्याच्या घरची मुलं वगैरे एकत्र झालेली होती. त्या घरातल्या लोकांना आता कळून चुकलं की एक दोनच श्वास शिल्लक आहेत. पण तो माणूस म्हणू लागला, कोका कोला. मुलं म्हणू लागली, बाबा बाबा, कमीत कमी भोला भोला तर म्हणा, भोलेनाथ भोला तर म्हणा. ते त्यांच्या कुटुंबामध्ये शिवपूजा होती, भोला मना भोला मना तो म्हणू शकला नाही. गरीब बिचारा तो काय म्हणाला, कोका कोला असा म्हणून मग तो गेला. कोका कोला लोकांमध्ये गेला असावा. तेव्हा आपण अभ्यास करा, आतापासूनच अभ्यास करा. आपण प्रसन्न व्हाल तसे. आपण या शरीराला प्रसन्न करण्याच्या नादाला लागलोय. आपला नाद वेगळाच आपला नाद. इंद्रियाला प्रसन्न कसं करायचं? इंद्रियाला डोळ्याला काय दाखवायचं? टेलिव्हिजन दाखवायचा, कानाने काय ऐकायचं, फिल्म संगीत आणि काय काय सर्व प्यायचं, काय दारू प्यायची आणि काय काय सिगरेट ओढायची. असे इंद्रिय तृप्ती, मनोरंजन, ऐशाराम ऐशाराम असा आजकाल प्रचार प्रसार रेडिओमध्ये, टेलिव्हिजन, वर्तमानपत्रातून सर्व असाच प्रचार आहे. ते भगवंत म्हणतात, योगी व्हा माणसा, हे जीवात्म्या काय हो, योगी हो, योगी हो, योगी भव, योगी भव. पण सर्व जग काय प्रचार करतय? भोगी भव, भोगी भव, भोगी भव. सिगरेट काय पितायत, तंबाखू काय खातायत, गुटखा काय खातायत, काय काय आम्ही पदयात्रा करत असताना एकदा गुजरातमध्ये तंबाखूचे शेत शेत, पण त्या तंबाखूच्या शेतांना कंपाऊंड नव्हती, कुंपण नव्हतं. तेव्हा त्या शेतकऱ्यांना विचारलं, काय हो, त्या द्राक्षाच्या बागेला कुंपण आहे, या बागेला कुंपण, त्या बागेला कुंपण, पण त्या तंबाखूच्या शेताला कुंपण नाही. तेव्हा शेतकरी म्हणाला, महाराज याला गाढवं सुद्धा खात नाहीत. फक्त माणूस खात. काय कुंपणाय जरुरी, गाढवं सुद्धा खात नाही. असं आपण निवडलं, त्या तंबाखूला आपण निवडलं. तेव्हा भोगी व्हा, भोगी व्हा, रात्रंदिवस प्रचार. तेव्हा हे आपण 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 व्हा योगी. सर्वांनीच व्हायला हवं, पण आपण तर आपण तर व्हा, कोणीतर सुरुवात करायला हवी. आपण हा संदेश ऐकत आहात, आज रथयात्रेमध्ये आपण भाग घेतला, आज दिवसभर, आज का दिन भगवंताच्या चरणी आपण अर्पण केला. आज की शाम भगवान के नाम ही चालू आहे. नाशिक जर प्रत्येक दिवस असाच गेला तर कसं होईल? पोट पाण्याचं काय? पहिली काळजी मग पोट पूजा. पोटाचं काय हो, पोटाचं काय, सर्वांनी जसं राम राम केलं कसं, त्यास काळजी करण्याची आवश्यकता नाही. तशी भगवंत माणूस सोडून 84 लाख योनी आहेत. माणूस सोडून इतरांचं कोण आहे का? कोण काय फॅक्टरी आहे, इंडस्ट्री आहे, पार्लमेंट आहे आणि काय आहे, काय काहीच नाही. पण ते खात आहेत की नाही? तुमच्यापेक्षा जास्त खात आहेत. मग हे काय तर्क वितर्क, आम्ही कष्ट नाही केलं तर पोट कसं भर, पोट त्यांचं पोट भरतेच की, त्यांचं पोट भरते तुमचंही भरेल. गरजा भागवतात भगवान, काही अडचण नाही. तर आपण कार्य कराल आपल्या वर्ण आश्रमानुसार, संसिद्धी हरितोषणम, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी रामराज्याची स्थापना करून, रामाला जीवनाचं केंद्र बनवून, ब्राह्मणी आपलं कार्य करणार, कृषी गोरक्ष वाणिज्य, शेतकरी वैश्य कृषी शेतीची कामं करतील, गायीचं रक्षण करतील, गायीचं दूध पितील, गायीचं रक्त नाही, हा फरक आहे. लोकांना गायीचं रक्त गायीचं मांस अधिक प्रिय, दुधापेक्षा आणि त्या तुपापेक्षा आणि लोण्यापेक्षा आणि ताकापेक्षा, हां किती मधुर आहे ते सर्व पदार्थ, किती पौष्टिक आहेत, पौष्टिक आहार. काय चतुर काय म्हणतात, चा दुधाला काय म्हणतात, दूध कसं आहे कुणाला शब्द माहिती येतो, कसलं अन्न म्हणतात, चतुर चार पूर्ण अन्न, ओके एक तर पूर्ण अन्न, संपूर्ण अन्न, संपूर्ण अन्न आहे. लहानपणी मूल काय पितं, फक्त दुधावर, सर्व त्यामध्ये जीवनसत्व सर्व कार्बोहायड्रेट सर्व सर्वांचा समावेश आहे त्या दुधामध्ये. ते दूध न पिता लोक काहीचं रक्त काहीचं मांस खाण्याच्या नादाला लागलेले आहेत. तेव्हा कृषी गोरक्ष वाणिज्य, वैश्य करतील गायीची सेवा करतील, गायीचं शेण ही तसं सर्वोत्तम खत जे आहे सेंद्रिय खत, गायीचं गोबर, मग त्याच्याच काय शेण्या म्हणतात काय त्या गौरी गौ सरपणी झालं. आपण भिंत आणि जमिनी सारवतं का सारवण, कितीतरी उपयोग आहेत, कितीतरी उपयोग आहेत गायीचे. गाय जर दूध देत नसेल तर मूत्र तर देतेच ना, तो फार उपयोगी आहे बरं का. कितीतरी रोगातून आपण मुक्त होऊ शकतो ते गायीचे मूत्राचं सेवन करून. गाय बैल देते त्या वैश्य, आपण पण वैश्य जर असो तर संसिद्धी हरित औषणम, शेती करा गायीचं रक्षण करा. ते माणसं करतील आपापल्या सेवा करतील आपल्या स्वभावानुसार, पण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. आपल्या गरजा भागतील तेव्हा आपण सर्व भगवंताच्या नावाचा गोडवे तर गा. भगवान सर्व काही आपणाला देतोय, आपण कमीत कमी त्यांचे गुण तर गा. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
दररोज आपण जप करा या भगवंताच्या नावाचा, कराल एक एक माळेचा जप करा. येते असं नामाचार्य हरिदास ठाकूर किती माळ्यांचा जप करत होते, नामाचार्य हरिदास ठाकूर 192 का
192
नामाचार्य हरिदास ठाकूर जे प्रगट झाले चैतन्य महाप्रभूंच्या वेळी, ब्रह्मानी ब्रह्माचा अवतार नामाचार्य हरिदास ठाकूर 192 माळेचा जप करायचे ते दररोज 3 लाख भगवंताचे नाव इला म्हणतात माळ तुळशीची माळ तुळस तुळशी मैया की हरे
कृष्ण 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 हरे हरे
हरे राम
राम राम हरे हरे
हे सर्वांसाठी आहे फक्त म्हाताऱ्या कोताऱ्यासाठी नाही प्रत्येक आत्म्यासाठी विशेष करून तरुण आत्म्यासाठी किंवा बालकांच्या साठी हा धर्म आहे जप करण्याचा आपण सर्वांनी घरी बसल्या बसल्या आपण जप करू शकता ध्यानपूर्वक आणि हा धर्म आहे ही प्रार्थना आहे हे ध्यान आहे हा यज्ञ आहे ही आराधना ही आहे फक्त जप केल्यानं सर्व काही काही करणं शिल्लक राहत नाही तसं आणि आपल्या जीवनाचं सार्थक होईल आपण भगवंताच्या नावाचं स्मरण केलं मग आपण सदाचारी व्हाल सद्गुणी व्हाल परोपकारी व्हाल आणि या कलीच्या फांद्यातून तावडीतून आपण मुक्त व्हाल कली मांस खाणं म्हणजे कलीचा प्रभाव आहे किंवा तो अधर्मही आहे कली चार ठिकाणी राहतो बरं का कलीचं नाव ऐकलं ना कली काळ हा काळ कोणता युग कोणतं
कलियुग
तेव्हा चार ठिकाणं दिली या कलियुगाला हे चार ठिकाणी तू राहा बाबा कोणती ज्या ठिकाणी मांस भक्षण मांस मासे अंडी इत्यादी खातात त्या ठिकाणी तू राहायचं ओके एक ठिकाण मला भेटलं आणखी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी व्यसनाधीन दारू पिणं आहे तंबाखू खाणं आहे बिडी काडी पान इत्यादी हा काय चहा सुद्धा कारण चहाचा नैवेद्य भगवंताला लागत नाही हा माहिती आहे का तुम्हाला चहाचा नैवेद्य लावता का आपण नाही विठ्ठलाला पांडुरंगाला बालाजीला तिरुपतीमध्ये जगन्नाथाला पुरीमध्ये किंवा श्रीकृष्णाला वृंदावनामध्ये चहाचा भोग चहाचा नैवेद्य कधी चालत नाही चहा पिणंही त्या ठिकाणी कली ही जी व्यसनं आहेत मद्यपान इत्यादी हे दुसरं ठिकाण तिसरं ठिकाण आहे ज्या ठिकाणी परस्त्री परपुरुष गमन परस्त्री परपुरुष गमन बलात्कार आजकाल एवढे मोठे समाचार ब्रेकिंग न्यूज चालू आहे दररोज इथे रेप्स इथे बलात्कार इथे कुत्र्या मांजरासारखी काय सांगायचं तुम्हाला माहिती तर आहेच आपण ऐकत असाल जसं एक कुत्री आणि किती कुत्री एक कुत्री आणि एक कित्री अधिक कुत्रे ते मागं लागलेले असतात आणि ते पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा त्यांना काही लज्जा नाही काही शरम नाही काही नाही काहीच नाही तसंच माणसं सुद्धा एक बरीच कुत्री एकत्र होतात एक कुत्री आणि अनेक कुत्रे तसेच माणसं सुद्धा कुत्र्यापेक्षा कमी नाहीत बरं का गाढवं कुत्री आणि कोण
माणसं
कबूतर सारखं त्यांचा सर्व धंदा चालू आहे ही माणसं नाहीत ही दानव हे मानव नाहीत वहां कलीचा प्रभाव आहे. परस्त्री परपुरुष गमन गृहस्थ आश्रम आहे. गृहस्थ आश्रमांतर्गत काय आहे व्यवस्था विधी परवानगी पुत्र अपत्य ना जन्म देण्याच्या उद्देशानं पण त्याच्या पलीकडं अवैध स्त्री पुरुष संघ हा कलीचा अड्डा आहे त्या ठिकाणी. हे तिसरं ठिकाण चौथं ठिकाण आहे जुगार. ज्या ठिकाणी खेळायचा जुगार त्यामध्ये जे लॉटरी वगैरे वगैरे प्रकार आहेत तेव्हा चार ठिकाणं हे कलीची आहेत. चार ठिकाणं आणखी एकदा सांगतो मांस भक्षण ही महापाप आहेत. आज चार महापाप मांस भक्षण त्यानंतर नशापान परस्त्री परपुरुष अवैध स्त्री पुरुष गमन आणि जुगार हे चार महापाप आहेत. तेव्हा हे पाप न करण्यासाठी सामर्थ्याची आवश्यकता आहे. मन जात आहे मन पळतंय मन धावतं इंद्रिय जात आहेत त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्यावरती नियंत्रण तेव्हा शक्य होईल ज्यावेळी आपण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ज्यावेळी करू त्यावेळी मग आपण बाह्य हात का खेल या सर्व गोष्टींना लाथाडणं या सर्व गोष्टीपासून दूर राहणं दुरून नमस्कार काय नमस्कार करण्याची आवश्यकता नाही. यासाठी जी टेम्पटेशन जी आकर्षण आहेत यापासून आपलं रक्षण करणं तेव्हा शक्य होईल ज्यावेळी आपणाला शक्ती भेटेल. कृष्ण शक्ती विना तार नाही प्रवर्तन. तो कृष्ण शक्ती कृष्ण भावना आपल्यामध्ये जागृत होईल ज्यावेळी आपण हा सत्संगी करतो सत्संग करतो. तेव्हा हे जे हरे कृष्ण आंदोलन नावाचं एक आंदोलन आहे संस्था आहे सर्व जगाला जगभर लोकांना सत्संग साधुसंग लाभावा या उद्देशानं या हरे कृष्ण आंदोलनाची स्थापना झालेली आहे. त्या आंदोलनाची एक शाखा काही कार्यकर्ते तुमच्या नगरीमध्येही चौपाळ्यामध्ये नाही पाचोऱ्यामध्येही आहेत. आमचे प्रभूजी पद्मनयन हा पंकज नयन ज्यांनी हे मंगल कार्यालय ज्याचं नाव ठेवलं त्यांनी व्यंकट आणि गोपाळ असे दोन मुलं आहेत का त्यांची असं कधी कधी असत. बालाजी व्यंकटेश तेव्हा याचं निर्माण या मंगल कार्याचं निर्माण करणारे ते त्यांचं आध्यात्मिक नाव दीक्षेचं नाव आहे पंकज नयन प्रभू. तेही पाहतात तिथलं कार्य इतर ठिकाणी आमची जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रचार केंद्र आहेत. हा काय कोणतं नाव शेणगाव निमखेडी आणि कुठे आहे
शेलवड
निमखेडी जुबेरा निमखेडीवाले निमखेडीला रथयात्रा होते आणि कुठे
शेलवड
आणि मुक्ताईनगरच कोणी आहे का मा काय
मेंढोरा
गौरनिताय. अच्छा गौरनिताय
मेंढोराच्या भक्तां
मेंढोऱ्यांच्या भक्तां त्यांचा स्वागत केलेला आहे.
हरी बोल.
त्याशिवाय आणि
बोधवड
हा बोधवडला मोठा प्रचार आहे. मुक्ताईनगरला प्रचार आहे. हा
पिंपराळा
काल मोठी रथयात्रा जळगाव चाळीसगावलाही प्रचार चालू आहे.
खुरा
प्रचारक आहेत. भुसावळला भुसावळा
कुरा
तुरा पाण्याचा
कुरा
पाण्याचा तुरा वडगाव अशा मध्ये सर्व तालुके कव्हर केल्याने काही लहान लहान गावामध्येही नगरामध्येही या कीर्तन होतात, कथा होतात, उत्सव होतात, रथयात्रा, जन्माष्टमी, हे ते उत्सव उत्सव उत्सव. तेव्हा आपण सर्व असा उत्सव तर इथे समाप्त होतो आहे, पण आपण जॉईन करा आमची जी टीम आहे हरे कृष्ण भक्तांची टीम पाचोऱ्यामध्ये, किंवा तुम्ही जिथले असाल तिथे जरूर, तिथे नसेल तर सुरू करा तुम्ही एक केंद्र सुरू करा. या गोष्टीचा प्रचार प्रसार व्हायला हवा. हा प्रचार प्रसार करणं हेच मोठं परोपकाराचं कार्य आहे. पुण्याई कमवा आणि प्रसाद ग्रहण करा आताही आणि दररोजही. प्रसादाशिवाय काही खाऊच नका आपण. प्रसाद म्हणजे फक्त हातामध्ये नाही, थाळीमध्ये, हा थाळीवरून नैवेद्य दाखवायचा भगवंताला आणि त्यानंतर कुटुंबानी बसून गुण्या गोविंदांना गुण गाव, भगवंताचे गुण गात गात प्रसाद ग्रहण करायचा. सय्यांना अमृत पाव, राधा कृष्ण गुण गाव. तर प्रसाद आपण प्रसाद खाणं फार मोठी भक्ती आहे. दुसरं खाणं सोडून द्या. जगभर लोक आता कृष्ण प्रसाद खाऊ लागले, चीनमध्ये सुद्धा, आफ्रिकेमध्ये सुद्धा, 100+ अधिक देशामध्ये कृष्ण प्रसाद उपलब्ध आहे. हरी बोल. धन्यवाद. हरे कृष्णा.